आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपुरात अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पायाभरणी. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरू असलेलं रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित. आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. 2014 पूर्वी देशांतर्गत संरक्षण उत्पादन 46,000 कोटी होतं. ते मागील आर्थिक वर्षामध्ये 1,78,000 कोटींहून अधिक झालं आहे. रक्षा निर्यात देशांतर्गत उत्पादनामुळे सुमारे 40,000 कोटीवर गेली असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. सिंह यांनी आज नागपुरातील अंबाझरीमधील यंत्र इंडिया लिमिटेड या आयुध कारखान्यातील अत्याधुनिक 10,000 टन अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसचं भूमिपूजन केलं. त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. देशांतर्गत वाढत्या उत्पादनामुळे आपल्या सामर्थ्यात वाढ होत असून ठरवलेलं निर्यात लक्ष्य आपण वेळेआधी पूर्ण करू असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.
यह केवल आंकड़ों की वृद्धि नहीं है बल्कि आप सबके सामर्थ्य की वृद्धि है. यह भारत के सामर्थ्य की वृद्धि है. यह केवल प्रोडक्शन का बढ़ना नहीं है, यह देश के आत्मविश्वास का, देश के सेल्फ कॉन्फिडेंस का यह बढ़ना है. और साथियों, आप लोगों के सहयोग से अगले 2-3 सालों में हमने 3,00,000 करोड़ रूपये के डिफेंस प्रोडक्शन और 50,000 करोड़ रूपये के डिफेंस एक्सपोर्ट का जो लक्ष्य रखा है, मैं समझता हूं कि जो टाइम लाइन हमने दे रखी है उसके पहले ही यह पूरा होकर रहेगा.
संरक्षण क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या शस्त्रास्त्रांमध्ये असणाऱ्या छोट्या भागांची चर्चा कमी होते, परंतु याच छोट्या पण महत्वाच्या भागांमुळे या शस्त्रास्त्रांची कार्यक्षमता वाढते. आज भूमिपूजन झालेल्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस संयंत्रातून निर्माण झालेले पार्ट्स केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातात असं सांगून सिंह यांनी यंत्र इंडिया लिमिटेडच्या कामगिरीचा आढावा घेतला. ही कंपनी सध्या मिनीरत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज अंबाझरी इथं सुरू झालेल्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसमुळे नागपूरसह विदर्भातील संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम झाला. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहे. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 यांचा टप्पा ओलांडेल. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनेमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलंय. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या निकालापूर्वीच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी भाजपच्या मतदारांनी काँग्रेस समर्थित उमेदवाराला मतदान केल्याचा दावा करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला असून मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला आहे हे 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून पर्यटकांना आता 30 जूनपर्यंत सफारीचा आनंद घेता येणार आहे. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या आदेशानुसार 1 जुलैपासून सफारी बंद राहणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळी परिस्थितीमुळे 7ही सफारी गेट बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाच्या स्थितीनुसार काही बफर झोन खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली. खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकावर हल्ला अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस पोलिसांनी 11 वर्षांनंतर जेरबंद केलं. बापू व्यंकटी जनगम असं अटकेतील आरोपीचं नाव असून तो सिरोंच्या तालुक्यातील नडीकुडा इथला रहिवासी होता. बापू जनगम हा नक्षल्यांना मदत करणाऱ्या जनमिलिशिया संघटनेशी संबंधित असल्याची नोंद पोलिसांच्या अभिलेखावर आहे. 2007 पासून त्याच्यावर असर अली पोलीस ठाण्यातून खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय सेवकावर हल्ला यासह अन्य गुन्हे दाखल आहे. 17 जूनला बापू जनगम हा आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर असर अली पोलिसांनी नडीकुडा गावालगतच्या शेतशिवारातून त्याला अटक केली. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरु केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी बुलडाणा शहरात येऊन आज तुपकर यांच्या मागणीविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्यानं तुपकर यांनी आपलं उपोषण पुढील कालावधीसाठी स्थगित केलं आहे. मात्र शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढे देखील सुरूच राहील असं ते म्हणाले. विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानातून आषाढी पंढरपूर यात्रेसाठी मानाच्या पायदळ पालखी सोहळ्याचं आज प्रस्थान झालं. वर्ष 1594 पासून सुरू असलेली ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि विदर्भातील एकमेव मानाची पायदळ दिंडी असून हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मंडळानं 7208429381 9404793996 9606444411 हे हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहे. महावितरणच्या संचालन विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार धनंजय औंढेकर यांनी स्वीकारला असून त्यांची थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. गेल्या 29 वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेल्या औंढेकर यांनी कार्यकारी संचालक म्हणून सौर कृषी पंप योजना आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत महत्वपूर्ण योगदान दिलंय. मान्सूनचा पाऊस लांबल्यानं विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतामान कायम आहे. आज वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. उद्या देखील वर्धा, चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. अधूनमधून तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी दखल देत असल्या तरीही वातावरणात उकाडा कायम आहे. दरम्यान आगामी काही तासात नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अत्यंत हलक्या पावसासह मेघगर्जना आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज प्रतिष्ठित दोहा डायमंड लीग स्पर्धेत सहभागी होणार आहे. नीरज चोप्रा काही काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वादालाहरा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवलाय. राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत 4 तासांचा मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलंय. 15 ऑगस्ट नंतर अधिकृत प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपुरात अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्स्ट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पायाभरणी. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरू असलेलं रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.